अनुद्वेग करं वाक्यं सत्यं प्रिय हितं च यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते वाङ्मयं तप उच्यते।
कृष्णाई अध्याय 17।
सांग अर्जुन सोपे करुणा म्हणे अर्जुन भाव त्रिगुण दिसे स्पष्ट प्रत्येक कृतीत बिंब गुणांचे सांगे अच्युत तीन जनांचे देवही भिन्न असुर राजस सात्विक सूर तामसिनी पूजिती पिशाच भिन्नही त्यांचे तसे आहार मधुर माफक रुचि सात्विक राजसारुचे तिष्ठदाहक प्रियतामसा अन्न निषिद्ध जसा आधाशी सेवी अशुद्ध यज्ञात ही भेद तिघांचा सात्विक करी सोडुनी फलाशा राजस करी धरुनी मनीषा तामस करी साराची तमाशा तपतसेची भिन्न तिघांचे सत्य सश्रद्ध सात्विकाचे गौरवास्तव राजस घडे ध्येय परपीडा तामसाचे दानी वेग वेगळा भाव निरपेक्षते सात्विक दान दान तुच्छता पूर्ण तामस परत फेडीची आस राजस सार सुकर्माचे ओम तत्सत क्रिया सर्वती ब्रह्म समर्पित ओम उच्चारुनी जी प्रारंभित अंतिटिके फलाशा विरहित अंतिटिके फलाशा विरहित।